chinimandi.com पॉडकास्ट।
अमेरिकेत साखर आयात वाढवण्याची मागणी। अमेरिकेत आतापासूनच साखरेच्या कमी पुरवठ्याची समस्या भेडसावेल असं सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर 8 सिनेटरांनी कृषी विभागाचे सचिव सन्नी पेरेड्यूला 27 फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे की रिफाईंड साखरेचा पुरवठा निश्चित करण्यासाठी आतापासूनच कार्यवाही केली जावी। मध्य पश्चिम आणि दक्षिण पूर्वी अमेरिकेत प्रतिकूल हवामानामुळं 2019 घरगुती साखरेवर परिणाम झाला। गेल्या वर्षाच्या तुलनेत ऊस आणि बिटाचं उत्पादन क्रमशः 8.5% आणि 10% इतकं घटण्याचा अंदाज आहे। प्रमुख साखर उत्पादक क्षेत्रात प्रतिकूल हवामानामुळं मेक्सिकोनंही ऊसाच्या उत्पादनातील ही घट, अमेरिकी बाजाराच्या पुरवठ्याच्या शृंखलेला बाधा आणणं आणि अमेरिकेतील ग्राहकांसाठी दरामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण करत आहे। पत्रात म्हटलं आहे की कमी पुरवठ्याची ही डोकेदुखी कमी करण्यासाठी कृषी विभागानं कच्ची आणि रिफाईंड साखर आयात वाढवण्यासाठी तसंच किमती कमी होण्यासाठी पाऊल उचलणं आवश्यक आहे। 8 सिनेटरांमध्ये पैट टॉमी, जीन शाहीन, मार्गारेट उड हसन, रॉबर्ट पी केसी ज्युनियर, रॉन जॉन्सन, रॉबर्ट मेनेंडज, रॉब पॉर्टमॅन आणि मार्क आर वार्नर सामील आहेत।